ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ನಮೋ ಜೀವಾದ್ಯಾ ವೇದ ಪ್ರತಿಪಾದ್ಯಾ ಜಯ ಜಯ ಸ್ವಸಂವೇದ್ಯಾ तत्र स्नेहे मोहितु धृतराष्ट्र असे पुसतु भणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची तिये वेळी तो संजय बोले भणे पांडव सैन्य उचलले अर्जुन म्हणतसे देवा आता झड करी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा आयका अर्जुन इतुके तव कृष्णे रथ पेलिला दोही सैन्या माजी केला उभा तेने माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिक वधावे हे येर येर आघवे गोत्र जामुचे म्हणूनी मी हे न करी ये संग्रामी शस्त्र धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे इति श्री प्रथमाध्याय सारः मग संजयो भणे रायाते आयके तो पार्थुते थे शोका कुल रुदनाते करीतसे तया परीतो पांडुकुमरु महामोहे अति जर्जरु ते देखोनी श्री शारंगधरु काय बोले तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माजी रावो तुझिया लाठी पणाचा आवो तिही लोकी हे उपजे वस्तुसे असे अविनाशची जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकार चैतन्यनाथे अनादि नित्य सिद्ध निरुपाधि विशुद्ध भणौनि शस्त्रादि की छेदु न घड़े यया प्रभवे मारुताचा म्हणून तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरा जैसा सूर्य आकाश गतु रश्मि करी जगाते स्पर्श तु तरी संग दोषे काय लिंपतु तेथिचे अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोनिया इति श्री द्वितीयाध्याय सार मग ऐका अर्जुने भणितले तुम्ही जे वाक्य बोलिले विचारी ऋषिकेशा ಕಮಳ ರಾಮ ಜೋ ಯೋಗಿಯಾನ್ಸಾ ನಿಷ್ಕಾಮ ಕಾಮ ತೋ ಮಣತಸೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಸಾಂಗೇನ ಆಯ್ಕೆ ಯಾನ್ಸಾ ಪಹಿಲಾ ಕುರುಠಾ ಇಂದ್ರಿಯೇ ಏಥೂನಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕರ್ಮಾ
ಅವ್ಯಕ್ತಪಣಹೀ
जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा। ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होनी अवतरे। मग अज्ञानाचे आधारे गिळवनी घाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली पाडी। सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। अविवेकाची काजळी हेडूनी विवेक दीप उजळी। तै योगिया पाहे दिवाळी निरंतर ऐसे परममुक्त मनाचे मन पण गेले जेथ बोलाचे बोल पण ठेले। जया माझे सापडले ज्ञेय दिसे या कारणे पार्था उठी वेगी वरवता। नाश करोनी हृदयस्था संशयासी। इति श्री चतुर्थाध्याय सारः। मग पार्थ श्रीकृष्णाते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे। एक होय तरी अंतःकरणे विचार सकळ कर्माचा संन्यास तुम्हीच निरोपिला होता। बहुवसु तरी कर्मयोगी केवी अतिरसु पोखी तसा पुढती। तो म्हणी गा सुता हे संन्यास योग विचारिता मोक्षकर तत्वता दोनी विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर तो कर्मे करी सकले परी कर्म बंधा पद्मपत्र बुद्धि निश्चये आत्मज्ञान ब्रह्म रूप भावी आपणा आपणा ब्रह्म निष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी तरी मृगजळाचे पुरे जैसे न लोटीजे का गिरिवरे तैसा शुभाशुभी विकरे पातला जो अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनो ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आखवेची पाही सांगेन आता इति श्री पंचमाध्याय सारः परी अमृता ते ही पैजासी चिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ऐका रसाळपणाची आलोपा की श्रवणीची होतीची भा बोले इंद्रियाला आगे कळंभा एकमेका आहाच बोलाची लागे लढ़ाले ढाले ಆಣಿ ಭೂತ ಸಂಯೋಗೇ ಅಧಿದೈವತ ಪುರುಷ ಸಾಣಿಜೆ ಜೀಣೆ ಪ್ರಕೃತಿ कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता भासु आधीच सरे मग स्वरूप पुरे कसरे निखळ माझे करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते ऐसा म्या हाथी ना तीर्थ माझियाची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जत असे इति श्री नम